અપસ્માર, એપિલેપ્સી, વારંવાર આકડી, ફેફર વા બેશુદ્ધી એણં હે પ્રમુખ લક્ષણ અસલેલ્યા દીર્ઘકાલીન આજારાલા અપસ્માર અસે મંટાત. યાચી કારણ આણી પ્રકાર અનેક અસલ્યામુળે હા એકચ રોગ આહે અસે અસું શકત નાહી. હા ચેતાસંસ્થેતિલ બિઘાડ આહે, ત્યાત યેણારી આકડી અથવા બેશુદ્ધી કોણત્યાહી બાહ્ય કારણાંમુળે યેત નહીં. એકૂણ જાગતિક લોકસંખ્યેપૈકી સુમારે 0.3% ते 0.5% લોક અપસ્મારાને ગ્રાસલેલે આઢળતાત. અપસ્મારાચે પ્રકાર. મર્યાદિત કિંવા લાક્ષણિક અપસ્માર. યા પ્રકારામધ્યે મેંદુલા ઝાલેલ્યા જખમેતુન નિર્માણ ઝાલેલ્યા વિકૃતિમુળે આકડી કિંવા ઝટકે યેતાત. યાલા ચેતાપેશીંચા ક્ષોભ કારણ ઠરતો. या क्षोभाची सुरुवात लहानशा भागापासून होऊन तो पसरतो. उदाहरणार्थ बोटापासून सुरुवात होऊन सबंध हातावर परिणाम होतो. ह्यू किंग्स जॅक्सन या शास्त्रज्ञाने याचे प्रथम निरीक्षण केले म्हणून याला जॅक्सिनियन अपस्मार असे म्हणतात. याला केंद्रबिंदू मेंदूच्या बाह्यांगात असतो. काही वेळेला यात विवक्षित स्नायूंचा लुळेपणा जाणवतो. हा लुळेपणा काही मिनिटे ते काही तास राहतो. अज्ञात हेतूक अपस्मार. या प्रकारात बाह्यांगात किंवा चेतातंतूत विकृती आढळून येत नाही. बाह्यांगात केंद्रबिंदू आढळला नाही तरी झटक्याच्या संवेदनांची निर्मिती दोन्ही बाजूच्या बाह्यांगात एकाच वेळी होते. विद्युत मस्तिष्क आलेखातही दोन्ही बाजूंचे बदल येतात. या अपस्माराचे लघु अपस्मार आणि बृहत अपस्मार असे दोन प्रकार केले जातात. अ लघु अपस्मार. यात क्षणिक बेशुद्धावस्था येते पण झटके येत नाहीत. बेशुद्धावस्था क्षणात येते तशी क्षणात जाते. असे असूनही तेवढ्या वेळातही डोळ्यांची फडफड, ओठ चावल्याची हालचाल किंवा हाताची थरथर जाणवते. लघु अपस्मार लहानपणापासून सुरू होतो. या अपस्माराचे क्षणिक झटके वारंवार आले तरी त्या व्यक्तीला ते जाणवत नाहीत. विद्युत मस्तिष्क आलेखात मात्र याचे बदल दिसतात. आ बृहत अपस्मार. यामध्ये रोग्याला फेफरे येते. ते येण्याआधी पूर्वसूचना मिळतात. कानात आवाज येतात किंवा डोळ्यापुढे काजवे चमकतात. क्षणिक प्रकाशाचे झोत डोळ्यासमोर येऊन जातात. विचित्र वास येतात किंवा स्नायू थरथरतात. थोड्याच वेळात याने ग्रस्त व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडते. शरीराचे स्नायू ताठरतात आणि नंतर शिथिल होतात. स्नायू ताठरल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. स्वरयंत्राचे स्नायू ताठरल्यामुळे ओरडल्यासारखा आवाज येतो. तोंडात लाळ जमून फेस येतो. जीभ चावली गेली तर रक्तामुळे फेसाला लाल रंग येतो. फेफऱ्यातून आलेली बेशुद्धावस्था काही मिनिटांपासून तासापर्यंत राहते. रोगी शुद्धीवर आल्यावर त्याचे डोके दुखते, सबंध अंग दुखते आणि अतिशय थकवा येतो. भावनिक उद्रेकामुळेही अपस्माराचे झटके येतात. याला मनकायिक अपस्मार असे म्हणतात. अपस्माराची व्याधी बहुधा बाल्यावस्थेपासूनच होते. प्रौढावस्थेतील अपस्मार चेतासंस्थेच्या अथवा मेंदूच्या विकाराने होतो. उदाहरणार्थ डोक्याला मार लागून, अर्बुदामुळे, अन्य रोगामुळे व चेतासंस्थेच्या जाळीबंधात बदल झाल्यामुळे तो होतो. अलीकडील संशोधनात अपस्माराचा उगम जनुकीय दोषात आढळला आहे. अपस्माराचे निदान करण्यासाठी मेंदूचा विद्युत मस्तिष्क आलेख EEG चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन MRI बरोबर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग मस्तिष्क रोहिणीत क्षकिरण विरोधी औषधे टोचून क्षकिरण तपासणी इत्यादी पद्धती वापरतात. प्रामुख्याने आकडी आणि फेफरे लक्षणे थांबवण्यावर औषधांचा रोख असतो. औषधे चालू केल्यावर 5 वर्षापर्यंत लक्षणे कमी दिसली तर औषधे थांबवून बघतात. फेफरे आल्यास त्या व्यक्तीला एका कुशीवर झोपवावे, म्हणजे लाळ श्वासनलिकेत जात नाही, शक्यतो जीभ चावली जाणार नाही असे पहावे. अपस्मारग्रस्त व्यक्तीने पोहणे, अग्नीजवळ जाणे, वाहन चालविणे, तसेच झाडावर चढणे टाळावे. ओळखपत्र सतत सोबत बाळगावे. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी लिहिली आहे.